50 languages.
20.
Bis.
Bis.
Small talk 1.
Gupshup 1.
Gupshup 1.
Machen Sie es sich bequem.
Aram se baithiye.
Aram se baithiye.
Fühlen Sie sich wie zu Hause.
Apna hi ghar samajhiye.
Apna hi ghar samajhiye.
Was möchten Sie trinken?
Aap kya peena chahenge?
Aap kya peena chahengi?
Lieben Sie Musik?
Kya aapko sangeet pasand hai?
Kya aapko sangeet pasand hai?
Ich mag klassische Musik.
Mujhe shastriya sangeet pasand hai.
Mujhe shastriya sangeet pasand hai.
Hier sind meine CDs.
Ye meri CDs hain.
Ye meri CDs hain.
Spielen Sie ein Instrument?
Kya aap koi sangeet vadya bajate hain?
Kya aap koi sangeet vadya bajati hain?
Hier ist meine Gitarre.
Ye meri gitar hai.
Ye meri gitar hai.
Singen Sie gern?
Kya aapko gana achha lagta hai?
Kya aapko gana achha lagta hai?
Haben Sie Kinder?
Kya aapke bacche hain?
Kya aapke bacche hain?
Haben Sie einen Hund?
Kya aapke paas kutta hai?
Kya aapke paas kutta hai?
Haben Sie eine Katze?
Kya aapke paas billi hai?
Kya aapke paas billi hai?
Hier sind meine Bücher.
Ye meri pustake hain.
Ye meri pustake hain.
Ich lese gerade dieses Buch.
Is samay main ye pustak padh raha hoon.
Is samay main yeh pustak padh rahi hoon.
Was lesen Sie gern?
Aapko kya padhna achha lagta hai?
आपको क्या पढ़ना अच्छा लगता है?
Gehen Sie gern ins Konzert?
क्या आपको महफिल में जाना अच्छा लगता है?
क्या आपको महफिल में जाना अच्छा लगता है?
Gehen Sie gern ins Theater?
क्या आपको नाट्यगृह में जाना अच्छा लगता है?
क्या आपको नाट्यगृह में जाना अच्छा लगता है?
Gehen Sie gern in die Oper?
क्या आपको संगीत नाट्यगृह में जाना अच्छा लगता है?
क्या आपको संगीत नाट्यगृह में जाना अच्छा लगता है?